बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, बालकांमध्ये आत्मविश्वास, धाडस निर्माण करावा. कोणत्याही परिस्थितीला बालक खंबीरपणे उभे राहतील अशा प्रकारे बालकांचे मनोबल वाढवावे. बालकांना हेल्पलाईन नंबरची माहिती द्यावी, करून द्यावी, ज्यामुळे बालक अडचणीच्या वेळेस त्या नंबरवर फोन लावतील. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.